नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज एका दिसाच्या मुंबई भोंवडेर वतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारताच्या अध्यक्षतेखाला आयोजित G20 कार्यावळी राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलनाचे एक उदाहरण असे म्हणा. अस्तंत बंगालातल्या जलपायगुरी जिल्ह्यातल्या काय वाठारांनी काल चक्रीवादळाक लागून 4 जणांक मरण आयले आणि 100 परस चड जखमी झाल्यात. अमेरिकेतल्या ओपन टेनिस सर्तीत इटलीच्या जेनिक सिनर हाणे काल राती दादल्यांच्या एकोड्या गटात वस्तादपण मेळयले. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती झाल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान चेन्नई सुपर किंग्स पंगडाचेर 20 धावणांनी जैत जोडले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज एका दिसाच्या मुंबई भोंवडेर वतले. ह्या भेटीवेळार ते मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI 90 वर्सा पुराय झाल्याच्या निमतान आयोजित कार्यावळीत उलोवप करतले. भारतीय रिझर्व्ह बँक 1 एप्रील 1935 ह्या वर्सा सुरू झाली आणि आयज 90व्या वर्सात प्रवेश करता. ह्या निमतान RBI एक यादस्तीक कार्यावळ घडोवन हाडटा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड आणि पंकज चौधरी हे या कार्यावळीत वाटो घेतले. यावेळार RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे या कार्यावळीत उलोवप करतले. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि वेगवेगळ्या बँको आणि उद्योगांचे प्रतिनिधी या कार्यावळीत वाटो घेतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारताच्या अध्यक्षतेखाला आयोजित G20 कार्यावळीचे वर्णन राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलनाचे एक उदाहरण असे केला. ते काल राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सिव्हिलायझेशन फाउंडेशनच्या दिल्ली हेरिटेज कार्यावळीत उलयताले. पुराय देशान आमच्या G20च्या अध्यक्षपदाची परबी मनयली. G20 कार्यावळ खुपशा अर्थान राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलनाचे एक उदाहरण आशिल्ले असे त्यांनी सांगले. भारताची भूमिका स्पष्टपणान मान्य झाली. राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलन केल्या उपरांत आता ती G20 कार्यावळीत सांस्कृतिक पुनर्संतुलनकडे लक्ष गेला असे त्यांनी सांगले. राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलना उपरांत आता झूज सांस्कृतिक पुनर्संतुलना खातीर असा आणि ताकाच लागून आयज आमकां आमचे दायज, आमची संस्कृताय, आमची जीण पद्धत, आमची श्रद्धा आणि आमची समजुती मुखार दवरप महत्वाचे असे जयशंकर उलयले. मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय संबंधात पारंपारिक राजकारणा इतलेच महत्वाचे. जर लोकांक खासा करून तरणाट्यांक देश म्हळ्यार कितें हे समजून घेवपाचे आसत जाल्यार देशाच्या दायजाविशी ज्ञान मेळप ही तांची जापसालदारकी असे तांणी हे वेळार म्हळे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल आदले उपप्रधानमंत्री लालकृष्ण आडवाणी हांकां राष्ट्राचो सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिवन भोवमानीत केले. एक खासदार म्हण आडवाणींचो संवादाचेर आशिल्लो विस्वास संसदीय परंपरा समृद्ध करता. घरमंत्री आणि उपप्रधानमंत्री म्हण तांणी सदांच राष्ट्रहिताक चड म्हत्व दिला जाका लागून लोकांकडल्यान तांकां मान आणि तोखणाय मेळ्ळी. भारताच्या सांस्कृतीक पुनरुज्जीविता खातीर तांणी केल्लो व्हड आणि खर संघर्ष 2024 वर्सा अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या पुनर्बांधणीत कळसात पावलो असे राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले. स्वातंत्र्या उपरांतच्या थोड्या राजकीय फुडाऱ्यांमधले श्री आडवाणी हे एक जाणी राष्ट्रीय प्राधान्यांक यशस्वीपणान नवो आकार दिलो आणि देशाक उदरगतीच्या मार्गाचेर मुखार व्हेले. आडवाणी हांच्या कामगिरीतल्यान भारताच्या जल्मजात प्रतिभेची आणि समावेशक परंपरेची सगळ्यात बरी अभिव्यक्ती मेळटा असे तांणी मुखार म्हळे. आडवाणी हांकां राष्ट्रपती हांणी नवी दिल्लीतल्या तांच्या राबितो घरा वचून हो पुरस्कार भेटयलो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ह्या वेळार हाजीर आशिल्ले. केंद्रीय तपास ब्युरो CBI आयज आपल्या स्थापणूक दिसा निमतान 20वे DP कोहली स्मृती व्याख्यानाचे आयोजन करता. भारताचे मुखेल न्यायाधीश DY चंद्रचूड आयज नवी दिल्लीतल्या भारत मंटपमात DP कोहली स्मृती व्याख्यानात व्याख्यान दितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल उत्तर प्रदेशातल्या मेरठात भौशिक सभेत मार्गदर्शन करताना आपल्या लोकसभा वेचणूक प्रचाराचा शुभारंभ केलो. 2024 वर्साची लोकसभा वेचणूक फकत सरकार करपा खातीर न्हय तर भारताक विकसित राष्ट्र आणि संवसारातली तिसरी व्हड आर्थिक महाशक्त करपा खातीर असा असे त्यांनी सांगले. जेव्हा भारत संवसारातली 11वी व्हड अर्थव्यवस्था आशिल्ली तेव्हा भारतातले गरिबीचे प्रमाण व्हड प्रमाणात वाढत आशिल्ले. जेव्हा भारत तिसरी व्हड अर्थव्यवस्था जातलो तेव्हा गरिबी काय ना जातली आणि मध्यमवर्ग लोक भारताचे उदरगतीक आधार दितले असे त्यांनी मुखार सांगले. भारत उत्पादन क्षेत्रात अपूर्व गुंतवणूक करता आणि देशातल्या तरणाट्यांक दर एका क्षेत्रात जाय त्यो संधी मेळटा. आयज भारताची विश्वासपात्रता संसार भारत नव्या उंचायेचेर आसा आनी पुराय संवसार भारताकडेन पळयता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार सांगले. अस्तंत बंगालातल्या जलपाईगुरी जिल्ह्यातल्या कांय वाठारांनी काल चक्रीवादळाक लागून 4 जणांक मरण आयले आनी 100 परस चड जाण जखमी जाल्यात. उत्तर बंगालातल्या वादळाक लागून जलपाईगुरी शारात आनी लागसारच्या मैनागुरीच्या साबार वाठारांनी जायत्या घरांक लुकसाण जाले आनी जायतीं झाडां उमटून पडली. ईशान्य भारतात खर हवामानाच्या परिस्थितीचो सामान्य जिणेचेरूय परिणाम जालो. आसामात उटंगराच्या पावसाक लागून गुवाहाटी विमानतळाच्या छताचो कांय भाग कोसळ्ळो. गुवाहाटीतल्या प्रतिकूल हवामानाक लागून विमान येरादारीचेर परिणाम जालो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे घडणुकेंत जाल्ल्या जिवीतहानीविशी दुख उक्तायला. अस्तंत बंगालातल्या जलपाईगुरी मैनागुरी वाठारातल्या सध्याच्या परिस्थितीचेर प्रधानमंत्र्यांनी हुस्को उक्तायला. आपणे अधिकाऱ्यांकडेन उलोवणी केल्या आनी तांकां बाधित लोकांक योग्य मजत सुनिश्चित करपाक सांगला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. मजगतीं 5 एप्रील मेरेन अस्तंतेक 2 वेस्टर्न डस्टबिन्सचो परिणाम हिमालयाच्या वाठारात जावपाची शक्यता आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. मध्य प्रदेशातल्या लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यावेल्या 6 सुवातांखातीर उमेदवारी प्रक्रिया पुराय जाल्ल्यान उमेदवारांची नावां स्पश्ट जाल्यात. दुसऱ्या पांवड्याखातीर उमेदवारी अर्ज भरपाक सुरवात जाल्या आनी ताका लागून वेंचणूक प्रचाराक लेगीत नेट आयला. तिरुवनंतपुरमातले आकाशवाणी केंद्र आयज आपल्या स्थापणुकेच्या 75व्या वर्षात पदार्पण करता. हे केंद्र 1943 त्रावणकोर रेडिओ स्टेशन म्हणून स्थापन झाले आणि 1 एप्रील 1950 ह्या वर्षा आकाशवाणीचा एक भाग झाला. तिरुवनंतपुरम केंद्र आयज सावन सुरू जावपी ह्या सुवाळ्या खातीर वर्सभर उत्सव आयोजित करतले. नामनेचे मल्याळम लेखक जॉर्ज ओनाकूर आयज दनपारा एका कार्यावळीत ह्या सुवाळ्याचे उक्तावण करतले. वर्सभराच्या कार्यावळीमदी साहित्य संगम, कुटुंब रोग्यम, नडगम ह्या सारख्या लोकप्रिय कार्यावळींचो आस्पाव आसतलो. अमेरिकेतल्या ओपन टेनिस सर्तीत इटलीच्या जॅनिक सिनर हाणे काल राती दादल्यांच्या एकोड्या गटात वस्तांतपण मेळले. सिन्नर हांणी निमण्या फेरयेत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रो हाका 6-3, 6-1 अशें हारयले. बिगर नामांकीत अमेरिकन खेळगडे डॅनियल कॉलिन्स हिणे बायलांच्या एकोड्या गटात वस्तांतपण मेळले. तिने निमण्या फेरयेत कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना हिका 7-8, 5, 6-3 अशें सरळ सेटात हारयले. त्याआधी भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचो ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडन हांणी दादल्यांच्या दोट्टी गटात इतिहासिक जैत मेळले. या जोडयेन क्रोएशियाच्या इवान डॉडिक आणि अमेरिकेचो ऑस्टिन क्रेजिसेक या जोडयेक 6-8, 7, 6-3, 10-8 अशें हारयले. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती विशाखापट्टणमातल्या वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमात जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान चेन्नई सुपर किंग्स पंगडाचेर 20 धावणांनी जैत जोडले. दिल्ली कॅपिटल्स पंगडान कुरुबावलो जिखून पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतलो आनी निर्धारित 20 षटकात 191 धावण्यो करून 192 धावण्यांचे मोख चेन्नई पंगडा मुखार दवरिल्ले. डेव्हिड वॉर्नर हाणें सगळ्यात चड 52 धावण्यो केल्यो जाल्यार कर्णधार ऋषभपंत हाणें 51 धावण्यो केल्यो. चेन्नई सुपर किंग्सच्या पथिराणान 3 गडे बाद केले. उपरांत चेन्नई सुपर किंग्स पंगडाक निर्धारित 20 षटकात 6 बाद 171 धावण्यो करप शक्य जाले. चेन्नई सुपर किंग्सा खातीर अजिंक्य रहाणेन सगळ्यात चड 45 धावण्यो केल्यो तशेंच महेंद्रसिंग धोनीन नाबाद 37 धावण्यो केल्यो. काल जाल्ल्या आनी एका खेळात गुजरात टायटन्स पंगडान सनरायझर्स हैदराबाद पंगडाचेर 7 गड्यांनी जैत जोडले. आयज मुंबयच्या वानखेडे स्टेडियमाचेर मुंबय इंडियन्स राजस्थान रॉयल्स पंगडा आड खेळटले. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज एका दिसाच्या मुंबय भोंवडेर वतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारताच्या अध्यक्षतायेखाला आयोजित G20 कार्यावळ ही राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलनाचे एक उदाहरण असे म्हळा. अस्तंत बंगालातल्या जलपाईगुरी जिल्ह्यातल्या कांय वाठारांनी काल चक्रीवादळाक लागून 4 जणांक मरण आयले आनी 100 परस चड जाण जखमी जाल्यात. अमेरिकेतल्या ओपन टेनिस सर्तीत इटलीच्या जॅनिक सिनर हांणी काल राती दादल्यांच्या एकोड्या गटात वस्तांतपण मेळले आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्स पंगडान चेन्नई सुपर किंग्स पंगडाचे 20 धावण्यांनी जैत जोडले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.